आकाशवाणी पुणे पूजा दीक्षित प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत सादर. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरणात प्रमुख व्याजदर कायम. हर घर तिरंगा अभियानाला मुंबईतल्या ऑगस्ट क्रांती मैदानातून आज होणार प्रारंभ. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेकपटू नीरज चोप्राची रौप्य पदकाला गवसणी, तर भारतीय पुरुष हॉकी संघाला कांस्यपदक आणि कोल्हापुरातील ऐतिहासिक संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग, कलाक्षेत्रातून हळहळ व्यक्त. आता सविस्तर बातम्या. वक्फ कायदा 1995 मध्ये सुधारणा करण्यासाठी वक्फ सुधारणा विधेयक 2024 संसदीय कामकाज आणि अल्पसंख्याक कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी काल लोकसभेत सादर केलं. या विधेयकाद्वारे राज्य वक्फ बोर्डांचे अधिकार आणि कार्यप्रणाली तसंच वक्फ मालमत्तेची नोंदणी आणि सर्वेक्षणाशी संबंधित समस्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न असल्याचं रिजिजू यांनी सांगितलं. जेडीयू आणि शिवसेनेनं या विधेयकाला पाठिंबा दर्शवला असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, समाजवादी पक्ष आणि एमआयएम या पक्षांनी विधेयकाला विरोध दर्शवला आहे. हे विधेयक आता संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आलं आहे. भारतीय वायुमान विधेयक 2024 देखील काल लोकसभेत सादर करण्यात आलं. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राजमोहन नायडू यांनी हे विधेयक मांडलं. या विधेयकाद्वारे कोणत्याही विमानासाठी किंवा विमानांच्या श्रेणीसाठी, विमानाच्या संचालनाच्या सुरक्षिततेसाठी आणि कोणत्याही हवाई अपघाताच्या किंवा घटनेच्या तपासासाठी नियम बनवण्याचे अधिकार केंद्र सरकारला मिळणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेनं काल जाहीर केलेल्या द्वैमासिक पतधोरणात सलग 9व्यांदा रेपो दर 6.5% कायम ठेवला आहे. यात स्थायी ठेवींवरचा व्याजदर 6.25% राहणार आहे, तर मुदत ठेवींवरचा व्याजदर आणि बँकांचा व्याजदर 6.75% कायम राहील, असं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितलं. या आर्थिक वर्षात सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर 7.2% राहील असा अंदाज यात व्यक्त करण्यात आला आहे. यवतमाळच्या मुकुटबन इथल्या डॉ विवेक पोलशेट्टीवार यांना रसायनशास्त्रातील योगदानासाठी शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या 23 ऑगस्टला दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. डॉ पोलशेट्टीवार सध्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेमध्ये प्रोफेसर आहेत. हवेतील कार्बनचे घटक वेगळे करून त्याचे उपयोगी घटकात रुपांतर करण्याबाबत त्यांनी संशोधन केलं आहे. प्रदूषणमुक्तीच्या दिशेनं टाकलेलं हे महत्वाचं पाऊल मानलं जातं. हवामान बदल, जागतिक तापमानवाढ या विषयावर पोलशेट्टीवार संशोधन करत असून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकांमध्ये त्यांचे शोधप्रबंध प्रसिद्ध झाले आहेत. ऑगस्ट क्रांती दिनाचं औचित्य साधून मुंबईतल्या ऑगस्ट क्रांती मैदानातून आज राज्यातल्या हर घर तिरंगा मोहिमेला प्रारंभ होणार आहे. स्वातंत्र्य दिनापर्यंत राबवण्यात येणाऱ्या या मोहिमेत सर्वांना सहभागी करून घ्यावं असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. काल मुंबईत आयोजित बैठकीत त्यांनी या मोहिमेच्या तयारीचा आढावा घेतला. घरोघरी तिरंगा हे अभियान राष्ट्रभक्ती चेतवणारं अभियान असून या काळात प्रत्येक दिवशी मिरवणुका, मॅरेथॉन, सांस्कृतिक कार्यक्रमांसह अनेक अभिनव उपक्रमांचं आयोजन केलं आहे. या उपक्रमांमुळे सगळीकडे देशभक्तीमय वातावरण तयार होणार आहे. या अभियानात जनसहभाग वाढण्यासाठी विविध माध्यमातून जनजागृती करावी अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. ठाणे नाशिक आणि मुंबई अहमदाबाद महामार्गावरील खड्ड्यांची तातडीनं दुरुस्ती करावी, त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान गणेशोत्सवापूर्वीच मुंबई गोवा मार्गावरील खड्डे बुजवण्यात येतील असं आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिलं आहे. यासंबंधीचं निवेदन खासदार रवींद्र वायकर यांनी गडकरी यांना दिलं होतं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रानं रौप्य पदक पटकावलं आहे, काल रात्री झालेल्या अंतिम स्पर्धेत 89.45 मीटर लांब भालाफेक करत नीरजनं रौप्य पदकावर आपलं नाव कोरलं. स्वातंत्र्योत्तर काळात अॅथलेटिक्समध्ये 2 पदकं जिंकणारा नीरज हा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. कालच्या स्पर्धेत पाकिस्तानच्या अर्शद नदीम यानं 92.97 मीटर भालाफेक करत सुवर्णपदक पटकावलं आहे. दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्राचं अभिनंदन केलं आहे. नीरजच्या या विजयामुळे भावी पिढीला प्रेरणा मिळणार असल्याचं राष्ट्रपती मुर्मू यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. तर नीरजनं पुन्हा एकदा आपल्या सर्वोत्तम प्रतिभेचं प्रदर्शन केलं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघानं कांस्यपदक पटकावलं आहे. काल झालेल्या कांस्यपदकासाठीच्या लढतीत भारतानं स्पेनचा 2-1 असा पराभव केला. या विजयानंतर भारतीय संघावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच विविध केंद्रीय मंत्र्यांनी भारताच्या पुरुष हॉकी संघाचं अभिनंदन केलं आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 मीटर रायफल 3 पोझिशन प्रकारात कांस्यपदक मिळवणाऱ्या महाराष्ट्राच्या स्वप्नील पुसाळे याचं काल पुण्यात जल्लोषात स्वागत करण्यात आलं. माळुंगे बालेवाडी इथल्या क्रीडा संकुलात क्रीडा संचालनालयाच्या वतीनं क्रीडा आयुक्त राजेश देशमुख, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं त्याला सन्मानित करण्यात आलं. यावेळी बोलताना स्वप्नील म्हणाला,
माझी तयारी होती, मी चांगल्या प्रकारे खेळली, जेवढं होऊ शकेल तेवढं मी ट्राय केलं तयारीमध्ये, आणि जेवढं काही लागत आहे त्या गोष्टी तयारीसाठी, किंवा फूड असेल किंवा डायटी असेल, न्यूट्रिशन स्टँडर्ड असेल, ह्या सगळ्या गोष्टी केल्या. तरी त्या लेवलला जाऊन मी स्वतःसाठी हेच ठरवलं होतं की नाही, त्याच्यासाठी मेडल घेण्याचं आहे, गोल्ड मेडल घेण्याचं आहे. बट समहाऊ आय थिंक आय फील की कुठेतरी माझं कमी पडलं असणार आहे, म्हणून ती गोष्ट माझ्या हातात नाही आली. तेव्हा बट ह्यापुढे मी स्वतःवरती विश्वास ठेवून आणि ज्या गोष्टी कमी पडल्या त्याच्यावरती वर्क करून मी चांगल्या प्रकारे तिथे जाईन परत. आणि आता टाईम आहे आपल्या माझ्याकडे, तो टाईम मी चांगल्या प्रकारे इम्प्लिमेंट करेन माझ्या स्वतःवरती. आणि शूटिंगला ज्या गोष्टी लागतात, जेव्हा ज्यासाठी गोल्ड मेडल जिंकलं असेल ज्या पद्धतीने, किंवा ज्यासाठी गोष्ट असेल करण्यासाठी, फिजिकल फिटनेस असो किंवा न्यूट्रिशनिस्टमध्ये, तर त्या गोष्टीवरती जास्त मी फोकस ठेवून.
जागतिक आदिवासी दिनानिमित्त नंदुरबार इथं 3 दिवसांच्या आदिवासी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या निमित्तानं काल नंदुरबार शहरातून भव्य फेरी काढण्यात आली. राज्यभरातून आलेल्या आदिवासी कलापथकांनी यावेळी विविध नृत्याविष्कार सादर केले. राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित देखील यामध्ये सहभागी झाले होते. जागतिक आदिवासी दिनानिमित्त पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर आणि मावळ तालुक्यातील आदिवासी बहुल गावांमध्ये जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांनी आज सुट्टी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्टपर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल नाशिक जिल्ह्यात दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेचा प्रारंभ दिंडोरीमध्ये झाला त्यावेळी ते बोलत होते. ही योजना कुठल्याही राजकीय फायद्यासाठी आणली नाही, तर महिलांच्या सबलीकरणासाठी लाडक्या बहिणींना 1,500 रुपये देण्याचा निर्णय घेतला असंही त्यांनी स्पष्ट केलं. सांगली जिल्ह्यातील शिराळ्यामध्ये आज नागपंचमीचा सण प्रतिकात्मक पद्धतीनं साजरा करण्यात येणार आहे. नागपंचमी उत्सवानिमित्त शहरात पोलीस आणि वनविभागानं मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी काल सांगलीत शांतता फेरी काढली. यामध्ये मराठा बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कोल्हापुरातील ऐतिहासिक संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला काल रात्री भीषण आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न उशिरापर्यंत सुरू होते. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं स्पष्ट झालं आहे. या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र नाट्यगृहाचं छत आणि रंगमंचही जळून खाक झाला आहे. संगीतसूर्य नटसम्राट केशवराव भोसले यांच्या 134व्या जयंती दिनाच्या पूर्वसंध्येला ही दुर्घटना घडल्यामुळे कलाक्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्यातील तोरणमाळ इथं पर्यटनासाठी आलेल्या एका युवकाचा सेल्फी काढताना मृत्यू झाला. निसरड्या कड्यावरून पाय घसरून हा युवक 1,500 फूट खोल दरीत पडला. 4 ऑगस्ट रोजी ही घटना घडली. यानंतर 3-4 दिवसांनी त्याचा मृतदेह सीताखाईमधून बाहेर काढण्यात आला. हवामान. येत्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भातही काही ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत सादर. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरणात प्रमुख व्याजदर कायम. हर घर तिरंगा अभियानाला मुंबईतल्या ऑगस्ट क्रांती मैदानातून आज होणार प्रारंभ. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेकपटू नीरज चोप्राची रौप्यपदकाला गवसणी, तर भारतीय पुरुष हॉकी संघाला कांस्यपदक आणि कोल्हापुरातील ऐतिहासिक संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग, कलाक्षेत्रातून हळहळ व्यक्त. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.